आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 13 मार्च 2022. विषय भौतिक. सोनेरी मजकूर. नीती सूत्रे. गरीब असून प्रामाणिक असणे हे श्रीमंत असून वाईट असण्यापेक्षा चांगले असते. उत्तरदायी वाचन. स्तोत्र संहिता. परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भीतो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात. त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील. त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील. चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे. माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते. माणसाने त्याच्या व्यापार उद्योगात सचोटीने वागणे चांगले असते. तो माणूस सहजपणे गरिबांना वस्तू देतो आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो. धडा उपदेश बायबल पासून. तिमथ्याला. या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये. परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी. चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वतः जवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी. असे करण्याने ते स्वतःसाठी स्वर्गीय धनाचा साठा करतील, जो भावी काळासाठी भक्म पाया असे होईल. त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल. यहोशवा. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, तू असा जमिनीवर पालथा का पडला आहेस? उठ, उभा राहा. इस्रायल लोकांनी पाप केले आहे. त्यांनी आज्ञाभंग करून माझ्याशी केलेला करार मोडला आहे. मी नष्ट करून टाकायला सांगितलेल्या वस्तूपैकी काही त्यांनी ठेवून घेतल्या आहेत. त्यांनी चोरी केली आहे. खोटे बोलून त्यांनी त्या स्वतःसाठी ठेवल्या आहेत. आता जा आणि लोकांना शुद्ध कर. त्यांना सांग, शुद्ध व्हा. उद्याची तयारी करा. नष्ट करायला सांगितलेल्या वस्तू काही जणांनी ठेवून घेतल्या आहेत, असे इस्रायलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे आहे. त्या वस्तूंचा त्याग केल्याखेरीज तुम्हाला शत्रूचा पराभव करता येणार नाही. मग यहोशवा आखानला म्हणाला, मुला, आता प्रार्थना कर. इस्रायलांच्या परमेश्वर देवाचा मान राखून आपली पापे त्याच्या पुढे कबूल कर. आता काहीही लपून न ठेवता तू काय केलेस ते मला सांग. आखान म्हणाला, हे खरे आहे. इस्रायलच्या परमेश्वर देवाविरुद्ध वागून मी पाप केले आहे. मी केले ते असे. यरिहो नगर आणि त्यातील सर्व मालमत्ता काबीज केल्यावर मी एक सुंदर शिनारी, बबिलोनियन अंगरखा, अंदाजे 5 पौंड चांदी आणि जवळपास 1 पौंड सोन्याची वीट पाहिली. त्याचा मला मोह पडला. त्या वस्तू मी घेतल्या. माझ्या तंबूत या गोष्टी जमिनीत पुरून ठेवलेल्या तुम्हाला सापडतील. चांदी अंगरख्याखाली दडवलेली आहे. तेव्हा यहोशवाने काही माणसे तंबूकडे पाठवली. ती धावतच तेथे गेली आणि त्यांना तंबूत लपवून ठेवलेल्या या वस्तू मिळाल्या. चांदी अंगरख्याच्या खाली होती. तेव्हा यहोशवा म्हणाला, तुझ्यामुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. पण आता परमेश्वरच तुला संकटात टाकील. मग सर्व लोकांनी आखान आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर ते मरेपर्यंत दगडांचा मारा केला. मग त्यांना सर्व चीजवस्तूसह जाळून टाकले. त्यानंतर आखानाच्या जळून गेलेल्या शरीरावर त्यांनी दगडांची रास रचली. ते दगड आजही तेथे आहेत. इतिहास परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले. परमेश्वराच्या निवास मंडपासमोरील पितळी वेदीवर शलमोनाने 1000 होमार्पणे केली. त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले. तो म्हणाला, शलमोन, मी तुला काय द्यावे अशी तुझी इच्छा आहे ते मला माग. शलमोन परमेश्वराला म्हणाला, माझे वडील दाविद यांच्यावर तुझी फार कृपा दृष्टी होती. त्यांच्या जागी तू मला नवीन राजा म्हणून निवडलेस. आता हे परमेश्वर देवा, त्यांना तू दिलेले वचन पूर्ण कर. एका फार मोठ्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस. त्यातील प्रजेची संख्या धरतीवरील रज कणांसारखी विपुल आहे. एवढ्या लोकांना उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे. तुझ्या मदतीखेरीज एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणाला जमणार नाही. तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे. तू धनसंपत्ती, ऐश्वर किंवा मानसन्मान यांची मागणी केली नाहीस. शत्रूंचानी पात व्हावा असेही मागितले नाहीस. स्वतःसाठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. यापैकी काहीही न मागता ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेसाठी धोरणीपणाने निर्णय घेता यावेत म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस. तेव्हा ते मी तुला देईनच, पण त्याखेरीज मालमत्ता, ऐश्वर आणि मानसन्मानही देईन. तुझ्या आधीच्या कोणाही राजाला मिळाले नसेल एवढी संपत्ती व मानसन्मान देईन. पुढेही तुझ्यावडे कोणत्याही राजाला मिळणार नाही. लूक. यहुदी पुढाऱ्याने त्याला विचारले, उत्तम गुरुजी, अनंत काळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करू? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेत. व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आई वडिलांचा मान राख. तो पुढारी म्हणाला, या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळल्या आहेत. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची उणीव आहे. तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. मग ये, माझ्या मागे चल. पण जेव्हा त्या पुढाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. जेव्हा येशूने पाहिले की तो दुःखी झाला आहे, तो म्हणाला, ज्यांच्याजवळ धन आहे त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. होय, श्रीमंत माणसाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे. नंतर ज्या लोकांनी हे ऐकले ते म्हणाला, तर मग कोणाचे तारण होईल? येशू म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. मग पेत्र म्हणाला, पहा, आमच्याकडे जे होते ते सर्व सोडून आम्ही तुमच्या मागे आलो आहोत. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, असा कोणीही नाही की ज्याने देवाच्या राज्यासाठी आपले घर किंवा पत्नी किंवा भाऊ किंवा आई वडील सोडले आहेत. त्यांस या काळात व येणाऱ्या या काळातील अनंत काळात याच्यापेक्षा कित्येक पटींनी मिळाले नाही. योहान. जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करू नका. जर कोणी जगावर प्रेम करतो तर पित्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. कारण जगात जे सर्व काही आहे ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत, पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंत काळपर्यंत जगेल. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. प्रश्न. असण्याचे वैज्ञानिक विधान काय आहे? उत्तर, पदार्थामध्ये जीवन, सत्य, बुद्धी किंवा पदार्थ नाही. सर्व काही असीम मन आणि त्याचे अनंत प्रकटीकरण आहे. कारण ईश्वर सर्वस्व आहे. आत्मा अमर सत्य आहे. बाब ही नश्वर चूक आहे. आत्मा वास्तविक आणि शाश्वत आहे. बाब अवास्तव आणि तात्पुरती आहे. आत्मा हा देव आहे आणि मनुष्य त्याची प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून माणूस भौतिक नाही, तो आध्यात्मिक आहे. जे काही भौतिक आहे ते नश्वर आहे. पाच शारीरिक इंद्रियांना, मनुष्याला पदार्थ आणि मन एकरूप झालेले दिसते. परंतु ख्रिश्चन विज्ञान मनुष्याला देवाची कल्पना म्हणून प्रकट करते आणि शारीरिक इंद्रियांना नश्वर आणि चुकीचे भ्रम असल्याचे घोषित करते. दैवी विज्ञान हे अशक्य असल्याचे दर्शविते की भौतिक शरीर जरी पदार्थाच्या सर्वोच्च स्तरावर विणलेले असले तरी चुकीचे नाव असलेले मन मनुष्य असावे. अस्सल आणि परिपूर्ण मनुष्य असण्याची अमर कल्पना, अविनाशी आणि शाश्वत. आत्मा आणि पदार्थ एकत्र राहू शकत नाहीत किंवा सहकार्य करू शकत नाहीत आणि सत्य त्रुटी निर्माण करू शकत नाही यापेक्षा दुसरे निर्माण करू शकत नाही किंवा त्याउलट. ज्या प्रमाणात हा विश्वास नाहीसा होतो की जीवन आणि बुद्धिमत्ता पदार्थात आहे किंवा त्यामध्ये आहे, अस्तित्वाची अमर तथ्ये दिसतात आणि त्यांची केवळ कल्पना किंवा बुद्धिमत्ता ईश्वरामध्ये आहे. चिरंतन जीवन आणि सत्य आणि प्रेम यांच्या समज आणि प्रदर्शनाद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचते. एक तार्किक आणि वैज्ञानिक निष्कर्ष केवळ या ज्ञानानेच गाठला जातो की अस्तित्व द्रव्य आणि मन या दोन पाया नसून एकच मन. जसा देव हा पदार्थ आहे आणि माणूस हा दैवी प्रतिरूप आणि प्रतिरूप आहे. माणसाने इच्छा केली पाहिजे आणि प्रत्यक्षात केवळ चांगल्याचा पदार्थ आत्म्याचा पदार्थ आहे, काही फरक नाही. मनुष्याकडे दुसरे कोणतेही पदार्थ किंवा मन आहे हा विश्वास आध्यात्मिक नाही आणि पहिल्या आज्ञेचा भंग करतो. तुझा एक देव एक मन आहे. भ्रम, पाप, रोग आणि मृत्यू भौतिक अर्थाच्या खोट्या साक्षीतून उद्भवतात जे अनंत आत्म्याच्या केंद्रस्थानी अंतराच्या बाहेर एक कथित दृष्टिकोनातून मन आणि पदार्थाची उलटी प्रतिमा सादर करते आणि सर्व काही उलटे होते. भौतिक इंद्रियांची साक्ष निरपेक्ष किंवा दैवी नाही. म्हणून मी येशूच्या शिकवणीवर त्याच्या प्रेषितांच्या संदेष्ट्यांच्या आणि मनाच्या विज्ञानाच्या साक्षीवर स्वतःला निस्वार्थपणे लावतो. इतर पाया नाहीत. इतर सर्व प्रणाली भौतिक इंद्रियांद्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानावर पूर्णपणे किंवा अंशत आधारित प्रणाली या वाऱ्याने हललेल्या रीस आहेत. खडकावर बांधलेली घरे नाही. सर्व निसर्ग मानवाला देवाचे प्रेम शिकवतो. परंतु मनुष्य देवावर परम प्रेम करू शकत नाही आणि भौतिक गोष्टींवर प्रेम करत असताना किंवा आध्यात्मिक गोष्टींपेक्षा त्यावर अधिक विश्वास ठेवत आध्यात्मिक गोष्टींवर प्रेम करू शकत नाही. जर आपण ख्रिस्ताला आपला एकमेव तारणहार म्हणून प्राप्त करू इच्छित असाल तर आपण भौतिक व्यवस्थेचा पाया सोडला पाहिजे. पर्स, पदार्थात खजिना घालणे, त्रुटी. युग म्हणाला, मी कानाने तुझे ऐकले आहे पण आता माझ्या डोळ्याने तुला पाहिले आहे. मनुष्य युगच्या विचाराचा प्रतिध्वनी करतील जेव्हा कथित वेदना आणि वस्तूचे सुख प्रबळ होणे बंद होईल. मग ते जीवन आणि आनंद, आनंद आणि दुःख खाचे खोटे अंदाज सोडून देतील आणि निस्वार्थपणे प्रेम करण्याचा, संयमाने काम करण्याचा आणि देवाच्या विपरीत असलेल्या सर्व गोष्टींवर विजय मिळवण्याचा आनंद मिळवतील. उच्च दृष्टिकोनातून प्रारंभ करून एखादी व्यक्ती उत्स्फूर्तपणे उगवते जरी प्रकाश प्रयत्नाशिवाय प्रकाश सोडतो. कारण जिथे तुमचा खजिना आहे तिथे तुमचे हृदय देखील असेल. हे भौतिक अस्तित्वाच्या भयंकर प्रहसनाच्या परिणामांच्या विपरीत विचारांचे आध्यात्मिकीकरण आणि दैनंदिन जीवनाचे ख्रिस्तीकरण आहे. ती पवित्रता आणि शुद्धता आहे ज्याच्या उलट खालच्या बाजूच्या प्रवृत्ती आणि कामुकता आणि अशुद्धतेच्या पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण जे ख्रिश्चन विज्ञानाच्या दैवी उत्पत्तीची आणि कार्यप्रणालीची साक्ष देतात. पदार्थाच्या संशयास्पद जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव तसेच आपली निराशा आणि सतत त्रास थकलेल्या मुलांप्रमाणे आपल्याला दैवी प्रेमाच्या बाहूंकडे वळवतात. मग आपण दैवी विज्ञानात जीवन शिकू लागतो. दूध सोडण्याच्या या प्रक्रियेशिवाय शोधून तुम्ही देव शोधू शकता का? स्वतःची चूक दूर करण्यापेक्षा सत्याची इच्छा करणे सोपे आहे. मनुष्य ख्रिश्चन विज्ञानाची समज शोधू शकतात, परंतु ते त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय ख्रिश्चन विज्ञानातून तथ्य गोळा करू शकणार नाही. या कलहात सर्व प्रकारच्या चुका सोडण्याचा आणि चांगल्याशिवाय दुसरे कोणतेही चैतन्य न बाळगण्याचा प्रयत्न असतो. मानवी स्नेहातील चांगुलपणाचा वाईटावर आणि आध्यात्मिक प्राण्यांवर चढता असला पाहिजे, अन्यथा आनंद कधीही जिंकला जाणार नाही. या खगोलीय स्थितीची प्राप्ती आपल्या संततीमध्ये सुधारणा करेल, गुन्हेगारी कमी करेल आणि महत्वाकांक्षेला उच्च उद्दिष्टे देईल. पापाची प्रत्येक दरी उंचावली पाहिजे आणि स्वार्थाचा प्रत्येक पर्वत कमी केला पाहिजे, जेणेकरून आपल्या देवाचा महामार्ग विज्ञानात तयार होईल. आत्म्याने श्रीमंत गरीबांना एका भव्य बंधुत्वात मदत करतात, सर्व समान तत्व किंवा पिता असतात, आणि धन्य तो माणूस जो आपल्या भावाची गरज ओळखतो आणि ती पुरवतो आणि दुसऱ्याचे भले शोधतो. माणूस ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने चालतो आणि जिथे त्याचा खजिना आहे तिथे त्याचे हृदयही असेल. जर आपल्या आशा आणि आपुलकी आध्यात्मिक असतील तर त्यावरून येतात खालून नव्हे, आणि ते आत्म्याचे फळ जुनेच धारण करतात. सत्य आपल्या सर्वांना आत्म्याच्या आनंदासाठी सुख आणि वेदनांची देवाणघेवाण करण्यास भाग पाडेल. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या, आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते, आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.